आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी। पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत जाहीर सभा। घाटकोपरमधल्या जाहिरात फलक दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक। अवकाळी पावसामुळे आतापर्यंत राज्यातल्या सुमारे 5,500 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सध्या राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे। विविध पक्षांचे नेते प्रचारसभा, प्रचार फेऱ्या आणि बैठका घेऊन मतदारांना आवाहन करत आहेत। भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत शिवाजी पार्क इथं प्रचारसभा घेणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मनसे नेते राज ठाकरे यात सहभागी होणार आहेत। नाशिक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये रोड शो केला। समारोपाच्या वेळी झालेल्या भाषणात शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक जिल्ह्यातील मनमाड इथं प्रचारसभा घेतली। केंद्रात भाजपाची सत्ता आल्यावर पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी वळवून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवू असं ते यावेळी म्हणाले। ज्यांनी 25-25 वर्ष मुंबईवर राज्य केलं त्यांना मुंबईकरांच्या घराचा प्रश्न का सोडवता आला नाही असा सवाल फडणवीस यांनी केला। महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ कुर्ला पूर्व इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के लक्ष्मण यांनी काल मुंबईत केला। भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जो शेतकऱ्यांच्या मेहनतीला किंमत देत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल धुळे जिल्ह्यात सटाणा इथल्या जाहीर सभेत केला। धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ पवार यांनी जाहीर सभा घेतली। शरद पवार यांनी काल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी मनमाडमध्येही सभा घेतली। गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने कामगार हिताचे कायदे बदलून उद्योगपती धार्जिणे कायदे बनवले असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला। ते काल मुंबईत राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात राज्यातल्या 13 मतदारसंघात येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे। यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे। ठाण्यात कोरम मॉल इथं युवा वर्गानं फ्लॅश मॉबद्वारे मतदारांमध्ये जागृती केली तर नवी मुंबई महापालिकेत 100 हून अधिक महिला स्वच्छताकर्मींना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी मतदानाचं महत्व सांगितलं। या सर्व स्वच्छता सखींनी मतदान करण्याचा निर्धार केला। धुळे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी पार पाडावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल धुळ्यात दिले। निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते। दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या 895 कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यात जाहिरातीचा महाकाय फलक पेट्रोल पंपावर पडून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे। विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेलं बचाव कार्य आता संपलं असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी काल बातमीदारांना दिली। मुंबई शहरात असणाऱ्या सर्व अशा पद्धतीच्या जाहिरात फलकांची तपासणी करण्यात येत असल्याचं गगराणी यांनी सांगितलं। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला काल राजस्थानमधील उदयपूर इथून मुंबई पोलिसांनी अटक केली। इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचा तो मालक आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मोशी इथं अधिकृत परवानगी असलेला जाहिरात फलक काल पाऊस आणि वाऱ्यामुळे पडला। रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोवर हा फलक पडला। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। शहरातील सर्व होर्डिंग्सबाबत संबंधितांची बैठक आयुक्त शेखर सिंह आज घेणार आहेत। घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांमध्येही खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. यामुळे आलेल्या सुखद गारव्यामुळे उष्णतेनं त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे, तर काही ठिकाणी पावसानं नुकसान झालं आहे. गडचिरोली, बुलडाणा, सांगली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काल मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कणकवली तालुक्याला याचा मोठा फटका बसला असून काही घरांचं नुकसान झालं आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 5,500 हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच 19 जिल्ह्यातील उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचं कृषी विभागानं अहवालात नमूद केलं आहे. आंबा, नारळ, फणस, काजू, केळी, द्राक्ष, पपई, लिंबू आदीसह भाजीपाला तसंच कांदा, मका, मिरची, तीळ तसंच भात, गहू, रब्बी ज्वारीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा उपलब्ध असून कृषी विभागानं यंदा 44,56,000 टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात 29,19,000 टन खतांचा साठा होता. उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. खतांच्या विक्रीमध्ये काळा बाजार किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याचं आढळल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा असं आवाहन पुणे कृषी विभागाचे संचालक विकास पाटील यांनी केलं आहे. कृषी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्यासंबंधीच्या नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणण्यासाठी काम करावं असं आवाहन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील यांनी केलं आहे. विद्यापीठात कृषी उद्योजकता या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यास पूर आणि दरडप्रवण गावातील नागरिकांना त्यांच्या पशुधनासह तात्काळ हलवण्याची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 77 लहान मोठ्या नैसर्गिक नाल्यांच्या सफाईचं काम सुरू आहे. 85% नालेसफाई पूर्ण झाली असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत. माजी आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विश्वास गांगुर्डे यांचं काल पहाटे पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. 1978 सर्वप्रथम ते दत्तवाडी राजेंद्रनगर विभागातून आणि नंतर 1992 गणेशखिंड प्रभागातून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 1999 पर्वती विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले होते. महामँगो या राज्य शासनाच्या संस्थेचे ते काही काळ अध्यक्ष होते. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील गोराणे इथले जवान कमलेश कदम यांना आंध्र प्रदेशात कर्तव्यावर असताना गेल्या मंगळवारी वीरमरण आलं. ते 32 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल धुळे शहराला लागून असलेल्या महिंदळे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 31 मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या वर्षी 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये आणि 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा 28 मे ते 4 जून दरम्यान हा पाऊस दाखल होईल. दक्षिण अंदमानमध्ये येत्या रविवारपर्यंत मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्यानं यापूर्वीच वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत जाहीर सभा. घाटकोपरमधल्या जाहिरात फलक दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक. अवकाळी पावसामुळे आतापर्यंत राज्यातल्या सुमारे 5,500 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.